chinimandi.com podcast.
ब्राझील बहुसंख्य कारखाने साखर उत्पादनावर जोर देऊन इथेनॉल विक्रीपासून होणारे नुकसान कमी करत आहेत. आरपीए कन्सल्टोरिओचे मुख्य अधिकारी रिकार्डो पिटो यांनी सांगितले की ब्राझीलमध्ये साखर कारखाने आणि डिस्टलरी सातत्याने 4 आठवड्यांपासून 1.40 लिटर ब्राझिलियन रियलपेक्षा खाली नुकसानीवर इथेनॉल विक्री करत आहेत. बहुसंख्य कारखाने साखर उत्पादनावर जोर देऊन इथेनॉलच्या विक्रीमुळे होणारे नुकसान कमी करत आहेत. साखरेची विक्री यावेळी डॉलरच्या तुलनेत ब्राझीलची मुद्रा गतीने अवमूल्यांच्या परिदृश्यामध्ये 18 ते 20% दरम्यान लाभ मार्जिन निर्माण करत आहे. रिकार्डो पिंटो यांनी सांगितले की काही कारखाने वीज परियोजनेच्या माध्यमातून अतिरिक्त महसूल कमवत आहे, पण सध्या बाजारात ऊर्जेचे कमी दरही कारखान्यांच्या फायद्याला सीमित करत आहेत. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. लोक घरात बंद आहेत, वाहतूक ठप्प आहे, ज्यामुळे इथेनॉलच्या मागणीत मोठी घट झालेली आहे.